योब अध्याय 32. नंतर या तीन मनुष्यांनी योबाला उत्तर देण्याचे थांबवले, कारण तो त्याच्या स्वतःच्या नजरेमध्ये नीतिमान होता. नंतर राम घराण्यातील बरखेल बुजी याचा पुत्र अलिहू याचा राग भडकला. देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल योबवर त्याचा राग भडकला. अलिहूचा राग आणखी त्याच्या तिन्ही मित्रावर भडकला, कारण योबासाठी त्यांना कोणतेही उत्तर सापडले नाही आणि तरीही ते योबाला दोष देत राहिले होते. दुसरे लोक त्याच्यापेक्षा वयाने मोठे असल्या कारणाने अलिहूने योबास बोलण्यास वाट पाहिली. तथापि जेव्हा अलिहूने बघितले की त्या तीन पुरुषाकडे काहीही उत्तर नाही, हे पाहून त्याचा राग भडकला. मग बरखेल बुजी याचा पुत्र अलिहू याने उत्तर दिले. तो म्हणाला, मी तरुण आहे व तुम्ही वृद्ध आहात, म्हणून मी तुम्हास बोलण्याची हिंमत केली नाही आणि माझे मत बोलून दाखवले नाही. मी म्हणालो, जास्त दिवस पाहिलेल्यांनी बोलले पाहिजे, जास्त वर्ष घातलेल्यांनी ज्ञान शिकवावे. परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो, सर्वसमर्थाचा श्वास त्यास समजबुद्धी देतो. मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही. जे वयानी मोठे आहेत त्यांनाच न्यायाची जाण आहे असेही नाही. त्या कारणामुळे मी तुम्हास म्हणतो, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, मी देखील माझे ज्ञान तुम्हास सांगेन. पहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहिली. जेव्हा तुम्ही काय बोलावे हे विचार करीत असता मी तुमचे वादविवाद ऐकले आहेत. खरे पाहता मी तुझ्याकडे लक्ष लावले, परंतु पहा, तुमच्यापैकी असा कुणीही नाही का जो योबाला समजावेल किंवा त्याच्या शब्दांना प्रतिसाद देईल. सांभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको. देव योबाला हरविल, मृत्यू मनुष्य हे करू शकत नाही. योबाने त्याचे शब्द माझ्या विरोधात वापरले नाहीत, म्हणून मी तुमच्या शब्दांनी त्यास उत्तर देणार नाही. हे तिन्ही माणसे मुके झाले आहेत. आता ते योबाला उत्तर देऊ शकत नाहीत, ते बोलत नाहीत, म्हणून मी वाट पाहावी काय? ते शांत उभे आहेत आणि काहीच उत्तर देत नाहीत. नाही, मी माझ्या बाजूने उत्तर देईल, मी माझे ज्ञान त्यांना शिकवीन. माझ्याजवळ पुष्कळ शब्द आहेत, माझा आत्मा मला स्फूर्ती देत आहे. पहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले आहे, नवीन द्राक्षरसाच्या बुदल्याप्रमाणे ते फुटण्यास आले आहे. मी बोललो तर मला बरे वाटेल, मी माझे होठ उघडेल आणि उत्तर देईल. मी कोणाची बाजू घेणार नाही किंवा कोणत्याही मनुष्यांनी खुशामत करणार नाही. खुशामत कशी करावी ते मला माहिती नाही. जर मी तसे केले असेल तर माझा निर्माता मला लवकर घेऊन जाईल.